गलती करास पत्र अध्याय चार। आता मी म्हणतो की वारीस जोपर्यंत बाळ आहे तोपर्यंत तो सर्वाचा धनी असूनही त्याच्यामध्ये व दासामध्ये काही भेद नाही। बापाने ठरविलेल्या मुदतीपर्यंत त्याला पालकांच्या व कारभाऱ्यांच्या स्वाधीन राहावयाचे असते। तसे आपणही बाळ होतो तेव्हा जगातील प्राथमिक शिक्षणाच्या दास्यात होतो, परंतु काळाची पूर्णता झाली तेव्हा देवाने आपल्या पुत्राला पाठविले। तो स्त्रीपासून जन्मलेला, नियमशास्त्राधीन असा जन्मलेला होता। यात उद्देश हा होता की जे नियमशास्त्राधीन होते त्यास त्याने खंडणी देऊन सोडवावे आणि आपल्याला दत्तक पुत्राचा हक्क मिळावा। तुम्ही पुत्र आहात, यास्तव देवाने अब्बा बापा अशी हाक मारणाऱ्या आपल्या पुत्राच्या आत्म्याला तुमच्या आमच्या अंतःकरणात पाठविले आहे। यावरून तू आतापासून दास नाहीस तर पुत्र आहेस, आणि पुत्र आहेस तर देवद्वारे वारीसही आहेस। तथापि तुम्ही पूर्वी देवाला ओळखीत नव्हता, तेव्हा जे वस्तुतः देव नाही त्यांचे दास होता, पण आता तुम्ही देवाला ओळखता। वास्तविक पाहता देवाने तुमची ओळख करून घेतली आहे, तर मग दुर्बळ व निसत्व अशा प्राथमिक शिक्षणाकडे पुन्हा कसे वळता? त्याचे दास पुन्हा नव्याने होण्याची इच्छा कशी करता? दिवस, महिने, सणाचे काळ व वर्षे ही तुम्ही पाळिता। तुमच्या संबंधाने केलेले माझे श्रम कदाचित व्यर्थ झाले असतील म्हणून मला तुमची काळजी वाटते। बंधुजन हो, मी तुम्हास विनंती करीतो, जसा मी आहे तसे तुम्ही व्हा, कारण जसे तुम्ही होता तसा मीही झालो होतो। तुम्ही माझा काही अन्याय केला नाही। तुम्हास ठाऊक आहे की पहिल्याने तुम्हास सुवार्ता सांगण्यात आली ती माझ्या प्रकृतीच्या अस्वास्थ्यामुळे सांगण्यात आली, आणि तुम्हाला तसदी होण्यासारखे माझ्या प्रकृतीत जे होते त्याचा तुम्ही धिक्कार अगर कंटाळा केला नाही तर देवाच्या दूतासारखा ख्रिस्त येशू सारखा माझा स्वीकार केला, तेव्हाची तुमची ती धन्यता कोठे? मी तुम्हाविषयी साक्ष देतो की साध्य असते तर तुम्ही आपले डोळे उपटून काढून मला दिले असते। तर मग तुम्हाबरोबर खरे बोलतो म्हणून मी तुमचा वैरी झालोय काय? ते तुम्हास मिळवून घेण्याची खटपट करीतात, पण ती शुद्ध हेतूने नव्हे, तर तुम्ही त्यास मिळवून घेण्याची खटपट करावी म्हणून ते तुम्हास वेगळे ठेवू पाहतात। तुमच्या संबंधाने योग्य बाबतीत सदा सर्वदा खटपट करावी हे चांगले आहे, आणि हे मी तुम्हाजवळ आहे तेव्हाच केवळ व्हावे असे नाही। प्रिय मुलांनो, तुम्हामध्ये ख्रिस्ताचे स्वरूप उत्पन्न होईपर्यंत मला पुन्हा तुमच्या संबंधाने प्रसूतीच्या वेदना आहेत। मी आता तुम्हाजवळ असावे व आपली वाणी बदलावी अशी माझी इच्छा आहे, कारण तुम्हाविषयी मी पुष्कळ्यात पडलो आहे। जे तुम्ही नियमशास्त्राधीन भावयास पाहता ते तुम्ही नियमशास्त्र ऐकत नाही काय? हे मला सांगा। धर्मशास्त्रात असे लिहिले आहे की अब्राहमाला दोन पुत्र होते, एक दासीपासून झालेला व एक स्वतंत्र स्त्रीपासून। तरी दासीपासून झालेला दैहिक रीतीने आणि स्वतंत्र स्त्रीपासून झालेला वचनद्वारे जन्मला, या गोष्टी दृष्टांत रूप आहेत। त्या स्त्रिया म्हणजे दोन करार आहेत, एक तर सिनाय डोंगरावरून केलेला तो दासास जन्म देणारा म्हणजे हगार आहे। हगार अरबस्तानातील सियान डोंगर आहे आणि ती हल्लीच्या येरुशलेमाच्या जोडीची आहे। ती आपल्या मुलाबाळांसह दास्यात आहे। वरील येरुशलेम स्वतंत्र आहे, ती आपली माता आहे। शास्त्रलेख असा आहे,
मूल होत नसलेला वंदे आनंदित हो, ज्या तुला प्रसूती वेदना होत नाही ती तू आनंदाने जयघोष कर, आनंदाची आरुळी मार, कारण जिला पती आहे तिच्या मुलापेक्षा सोडलेल्या स्त्रीची मुले पुष्कळ आहेत।
बंधुजन हो, इसहाकाप्रमाणे आपण वचनाची संतती आहो। त्यावेळेस देहरित्या जन्मलेल्या इस्माने आध्यात्मिकरित्या जन्मलेल्या इस्माचा छळ केला, तसा आताही होत आहे, पण धर्मशास्त्र काय म्हणते?
दासी व तिचा पुत्र यास बाहेर घाली, कारण दासीचा पुत्र स्वतंत्र स्त्रीच्या पुत्राबरोबर वारिस होणारच नाही.
यास्तव बंधुजन हो, आपण दासीची संतती न हो तर स्वतंत्र स्त्रीची आहोत.